सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये एक महत्वपूर्ण विषय आपल्या MSEB च्या बिलासंदर्भातला, लाईटच्या बिलासंदर्भातला. बऱ्याच मंडळींना लाईटचं बिल जास्त आल्यासारखं वाटतंय यंदाच्या महिन्यामध्ये आणि यामागचं नेमकं बुवा कारण काय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत श्री चेतन नंदनवार सर आहेत, जे की अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे माझ्या शोमध्ये.
थँक्यू सो मच.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या MSEB चं बिल आणि या संदर्भात बऱ्याच गोष्टी बघायला मिळत आहेत, इंटरनेटवर सुद्धा बरंच ट्रोलिंग वगैरे बघायला मिळत आहे. काय नेमकी कारण आहेत, हे बिल जास्त येण्यामागची काय नेमकी कारण आहेत?
फर्स्ट ऑफ ऑल रेड ऑफ कडनं मी सगळ्यांना अशा नमस्कार करतोय. आलेली आहे जून महिन्याची लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये होतो, गेल्या 3 महिन्यापासून आता पण लॉकडाऊन नव्हतो. हा जो वापर झालेला आहे सगळ्या ग्राहकांचा, घरगुती स्पेशली घरगुती ग्राहकांचा, तर तो पूर्ण समर सीझन मध्ये झालेला आहे. उन्हाळ्याचा वीज वापर आहे, 24 तास सगळे घरीच बसलेले होतो आपण, आपल्याला बाहेर कुठे जायची परवानगी नव्हती. सगळ्यांना माहिती आहे समर सीझनचा जो वापर असतो तो ऑलरेडी म्हणजे अर्थातच तो वाढलेला असतो.
बरोबर.
आणि या वर्षी कसं झालं की लॉकडाऊनमुळे ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षीचा जो समर कन्झम्पशन आपण जर कम्पेअर केला तर यावर्षी 5 ते 10% तो राईज आहे. आपण सगळे घरी आहोत, विजेचा पुरेपूर वापर केलेला आहे, एसी फ्रीज पंखे कंटिन्युअस सुरू आहेत, सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र बसलेले आहेत आणि हा जो वीज वापर झालेला आहे तो अर्थातच वाढलेला आहे.
यु नो, लॉकडाऊनची सुरुवात झाली होती मार्च महिन्याच्या शेवटाला, मग एप्रिल, मे, जून या 3 महिन्यांबद्दल जर विचार केला गेला तर वीज मोजणी संदर्भात MSEB ला काही महत्वपूर्ण गोष्टींची सूचना देण्यात आली होती सरकारकरवी आणि या गोष्टींचं पालन करण्यात आलं होतं. काय नेमक्या बुवा देण्यात आल्या होत्या सूचना? यंदाच्या बिलाची आकडेवारी इतकी जास्त का बरं दिसून येते आहे आणि हे जास्तीचं आलेलं बिल भरण्यासाठी MSEB कडून काय प्रोव्हिजन ग्राहकांसाठी करून ठेवण्यात आलेली आहे? सगळं आपण सरांकडून थोडासा जाणून घेणार आहोत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. रुद्राय तुमच्या सोबत, बजाते राहू.